नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. बूथ स्तरावरील अधिकारी हे देशातल्या निवडणूक आधारित लोकशाहीचा पाया असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषदेत ते आज बोलत होते. भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश करून अचूक मतदार याद्या राखणं हे लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या परिषदेसाठी 32 देशांमधले सुमारे 71 प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. लोकशाही निवडणूक व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय निवडणूक मानके तसंच निवडणूक प्रक्रियेतल्या नवकल्पना आणि उत्तम पद्धती यावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. या परिषदेमुळे लोकशाहीच्या भवितव्यावर आणि निवडणूक प्रशासनावर जागतिक पातळीवरील उच्चस्तरीय संवादाला नवी दिशा मिळणार असल्याचं भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. उद्या 22 तारखेला अर्जांची छाननी होईल तर 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्ह वाटप करण्यात येईल. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी 1 आणि पंचायत समितीसाठी 1 अशी 2 मतं द्यावी लागणार आहेत. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या कालच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली. नवी मुंबई विमानतळापासून 15 ते 20 किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यंदा नागरिक क्षेत्रातील नियोजन आणि परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीने या क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांशी संवाद समन्वय साधता आल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 27 वर्षांच्या दीर्घ आणि गौरवशाली सेवेनंतर नासातून निवृत्ती घेतली आहे. नासानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे विल्यम्स यांची निवृत्ती जाहीर केली. सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या 3 अभियानात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अंतराळात 608 दिवस घालवले असून हा नासाच्या अंतराळवीराचा अंतराळात घालवल्या दुसरा सर्वाधिक काळ आहे. त्यांनी 62 तासांचा स्पेस वॉक पूर्ण केला असून अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या त्या पहिल्या अंतराळवीर आहेत. गेल्या वर्षी बोईंग स्टार लाइनर आणि स्पेस एक्स क्रू 9 या त्यांनी पार पाडलेल्या सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक मोहिमा होत्या. या मोहिमेत त्या 8 महिन्यांपेक्षा अधिक काळ अंतराळात अडकून राहिल्या होत्या. विल्यम्स यांचं कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं नासानं म्हटलं आहे. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने काही महत्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची केरळ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शोभा करंदलाजे या सहप्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. याशिवाय चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे सहप्रभारी म्हणूनही काम पाहणार आहेत. त्याचबरोबर राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्यावर तेलंगणातल्या पक्ष प्रभाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आंतर महासागरीय नौकानयन मोहिमेसाठी INS सुदर्शनीला काल केरळमधल्या कोची इथून रवाना करण्यात आलं. या मोहिमेला व्हॉइस ऍडमिरल समीर सक्सेना यांच्या हस्ते औपचारिक हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही नौकानयन मोहीम तब्बल 22,000 सागरी मैलांचा प्रवास करणार असून 13 देशातल्या 18 प्रमुख बंदरांना भेट देणार आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेऊन राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या प्रस्तावाचं सादरीकरण केलं. या प्राधिकरणाला मंजुरी मिळाल्यास ते देशातलं पहिलं राज्यस्तरीय नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण ठरेल अशी माहिती मुंडे यांनी दिली. या भेटीत राज्यातल्या जलसंधारण आणि पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या योजनांसोबतच राज्याची स्वतंत्र यंत्रणा आणि सुनियोजित धोरण असणं आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विविध राज्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी उपाययोजना राबवल्यास नद्यांचं प्रदूषण मुक्तीचं उद्दिष्ट साध्य होऊ शकेल असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत असलेल्या 3 गावांना भेट देऊन तिथल्या विकास योजनांची माहिती घेतली. नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागात आदिवासी संस्कृती जोपासत गाव पातळीवर ग्रामस्थांनी विकासाची धरलेली कास वाखाणण्याजोगी असल्याचं मत सोनालीने यावेळी व्यक्त केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.